Okay. ಪಾಹಿನ ಶ್ರೀಮುಖ ಆವಡಿ ಪಾಹಿನ ಶ್ರೀಮುಖ ಆವಡಿ ತುಳಸಿ ಹಾರ ಸಂಸಾರ ಸುಫಳ ಸಾಲಾಗೆ ಮಾಯ ಆಜ ಸಂಸಾರ ಸುಫಳ ಸಾಲಾಗೆ ಮಾಯ
ಆಜ ಸಂಸಾರ ಸುಫಳ ಸಾಲಾಗೆ ಮಾಯ ಆಜ ಸಂಸಾರ ಸುಫಳ ಸಾಲಾಗೆ ಮಾಯ
ದೇಖಿಯಲೆ ಬಿಠೋ ಪಾಚೆ ದೇಖಿಯಲೆ ಪಾಯ ಪಾಯ ಬಿಠೋ ಪಾಚೆ ತುಮಜ ಭಾವ ತುಮಜ ಭಾವ ತುಮಜ ಭಾವ ತುಮಜ ಭಾವ ದೇಖಿಯಲೆ संसार सुफळ झाला गे माये आज संसार सुफळ झाला गे माये आज
संसार सुफळ
झाला गे माये आज
संसार
सुफळ झाला गे माये आज संसार संसार सुफळ झाला गे माये आज संसार सुफळ झाला गे माये
आज संसार सुफळ झाला गे माये आज संसार सुफळ
झाला गे माये देखियले
पाया विठोबा
माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि आपल्या या अलौकिक अशा अभंगामधून आपल्या सखीशी बोलत आहेत. माय म्हणजे सखी, माय म्हणजे आई सुद्धा असू शकते, पण या ठिकाणी माय म्हणजे सखी आहे. त्या सखीशी बोलत आहेत. काही काही गोष्टी काही काही लोकांशीच बोलायच्या असतात. सर्वांशी बोलून त्यातला अर्थ कळत नाही, आणि अर्थ कळला नाही तर त्याचा अनर्थ सुद्धा होतो. सहवासाचा अर्थ कळला नाही, बोलण्याचा अर्थ कळला नाही, चालण्याचा अर्थ कळला नाही, तर अर्थातून अनर्थ निर्माण होतात. म्हणून संत जेव्हा एखादा शब्द वापरतात त्यातलं नातं काय आहे. एखाद्या माणसाशी आपण शिवी देऊन सुद्धा बोलतो, काही काही माणसं परकी म्हणतील की अरे तर शिवी आहे, पण त्या शिवी वापरल्याशिवाय आणि त्या शिवीच्या माध्यमातून त्या दोघांमधली जवळीक कशी निर्माण होते हेही त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. तिसरा मनुष्य म्हणाला, ओ तुम्हाला तो शिवी देऊन बोलला, तर म्हणलं जाऊ दे लहानपणापासून तसंच आहे, त्यांनी तसं बोलल्याशिवाय मला बरं वाटत नाही. आता शिवी ही शिवी आहे, पण त्याच्या मांडलाला शिवली नाही, ज्यांनी ऐकली त्याला शिवली नाही का. त्याच्या मनाला शिवी का शिवली नाही, तर त्यांनी त्या शिवीतला अर्थ घेतला नाही, तर म्हणणारातलं प्रेम घेतलं. आणि म्हणून संत वचनाचे अर्थ नीट जर कळले, इथे माय शब्द जरी आई म्हणून असला तर माय तसं नाही, माय प्रेमाने आपुलकीने हा शब्द वापरला. आणि या ठिकाणी आपल्या जे पांडुरंगाबद्दल प्रेम आहे ते आता इतराला सांगून उपयोग नाही का. व्यवहार असाच आहे. एखादी गोष्ट आपल्याला बोलायची असेल तर त्यालाच सांगितली पाहिजे. आपल्याला खाण्याची वस्तू आहे ती लोकाच्या घरी जाऊन सांगू नये की अमुक करा म्हणून, नाही का. तुम्ही आदाशी ठराल, मॅनरलेस ठराल, नाही का. मग सांगावी कुठे, जिथे आपली ऐकणारी व्यक्ती असेल, किंबहुना जी वाट बघत असते की तुम्ही करण्याचे करता केव्हा आज्ञा करताय आणि त्याची परिपूर्तता केव्हा होते अशा जवळ सांगावं. म्हणून काही गोष्टी काही जवळ सांगायच्या असतात आणि काही जवळ सांगायच्या नसतात. आणि या अभंगातून ज्ञानेश्वर महाराजासारखा द्रष्टा पुरुष, ज्ञानदेवा घर चिदानंदी वैशिष्ट्य आहे, विशेष आहे. कुठून आले, ही काही साधी मंडळी नाही आहेत. चिदानंद स्वरूपातून निर्गुण निराकार होते. ज्ञानदेव शब्द व्यापक आहे, बरं का. ज्ञानच देव, देव म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे देव. पण तेच ज्ञान देव ते काय झालं, येवोनी नरदेहासी, नरदेहाला आलं, नरदेहाला आलं आणि आम्हाला सांगितलं नरदेवाला, नरदेहाला येऊन काय करा, तुम्हीही ज्ञानेश्वराचं नाव घ्या, ईश्वराचं नाव घ्या. कारण ज्ञान ईश्वर आणि ईश्वर तोच ज्ञान. असं ज्या ज्ञान ईश्वराला हातपाय फुटले, त्यांच्या शब्दा सांगतो, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवस्ते सुखाचे कोंब, इर माणूसपण ते भांब लौकिक भागू. माणूसपण भांब, ज्ञानालाच हातपाय फुटले म्हणजे ज्ञानोबार आहे. आता असे ज्ञानोबार आहे सखीला सांगतात, मायेला सांगतात. इथे माधुर्य रसाला प्राधान्य आहे. विश्वरूप दर्शन जेव्हा दाखवलं तेव्हा त्याच्यामध्ये अनेक रूप भगवंतांनी दाखवली, बरं का. आता कंसाला मारलं ते काही माधुरी रूप आहे, रावणाला मारलं ते काही माधुरी रसाला प्राधान्य आहे, पण गोकुळामध्ये माधुरी रसाला प्राधान्य होतं. मधुर भक्तिभाव तिथे प्रकट झाला. काय स्वरूप असेल, काय रूप असेल, मैयानी हातामध्ये काठी घेतलेली आहे. अनंत कोट ब्रह्मांड नायक, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ज्या भगवंताची शक्ती आहे, तो काठी बघून रडू लागला, त्याच्या डोळ्याला धार लागली, तो कासावीस झाला. तुम्ही म्हणाल जग ज्याच्या सत्तेने चालतं तो कासावीस कसा झाला, हाच तर माधुर्य रस आहे. तसं ज्ञानदेवा घर चिदानंदी अशा स्वरूपात रममाण असणारे ज्ञानोबाराया आपल्या सखीजवळ आपली आवड सांगतायत, मोठ्या प्रेमाने सांगतायत. काय सांगतायत, कौतुकाने सांगतायत. काय सांगतात तिला, आजी संसार ऐक म्हणे सखे, माझा संसार सुफळ झाला. आवडीने सांगतायत, प्रेमाने सांगतायत. एक मी तुम्हाला सांगतो, आपलं चांगलं झालेलं सुद्धा कुणाला सांगावं ज्याला चांगलं वाटतं त्याला. नाही का? चांगलं झालेलं सुद्धा धंद्यामध्ये पैसे मिळाले तर सगळ्याला सांगायला जाऊ नाही, चुकीचं ठराल बरं का? हो, सगळ्याला सांगायला जाऊ नाही, नको त्याला सांगायला जाल तर त्याचा सुद्धा घोटाळा होईल. तसं इथे ज्ञानोबाराय काय म्हणतायत, फारच मोठा शब्द वापरला, आज संसार सुफळ झाला गे माय, माझा संसार सुफळ झाला. अरे बापरे, मला असं वाटतं याच्या मागे सुद्धा कुणी म्हटलं नाही आणि पुढे कोण म्हणतील मला माहिती नाही. आजी संसार, या जगामध्ये कुणाचा संसार सुफळ झालाय? अब्जाधीश कोट्याधीश, नाही का? अब्जाधीश कोट्याधीश, मुलं आहेत मुलं नाहीत, डझन भर आहेत दोन नाहीत, एक बायको आहे दोन बायको आहे बायकोच नाही, हातामध्ये पैसा आहे पैसाच नाही, महालामध्ये बसलाय रस्त्यावर भीक मागतोय, कोण म्हणतो माझा संसार सुफळ? नाही का? हां, अहो म्हणत नाहीत कोणी. वैशिष्ट्य आहे, म्हणत का नाहीत, वाटतच नाही, म्हणत का नाही, वाटतच नाही. 10 लाख आहेत त्याला विचारा, का रे संसार सुफळ आहे का? कशाचं म्हणला काय? ज्याच्याजवळ काही नाही त्याला विचारा, काय म्हणला? सकाळपासून मगाशी एक मनुष्य भेटला आणि एक पाव दिला, माझं बोलणं कळलं का? काय सुफळ? बायको आहे सुफळ? नाही सुफळ आहे तो म्हणतो लग्न झालं आणि त्या दिवसापासून भानगडी वाढल्या, नाही झालं तो म्हणतो कधी होईल, मुलं झाली बरं वाटलं, नाही झाली इतक्या दिवस होऊन का झाली नाही. म्हणजे एकंदर संसाराचा जर आढावा काढला तर एक मोठी गंमत आहे. कुणालाही असं वाटत नाही की माझा संसार सुफळ आहे. रस्त्यावर भीक मागणारा मनुष्य आयुष्याच्या शेवटी कोट्याधीश जरी झाला तरी तोही म्हणत नाही माझा संसार सुफळ झाला. मी अनेक कोट्याधीश अब्जाधीशाकडे जाण्याचा योग येतो, जेवणाच्या निमित्ताने खाण्याच्या निमित्ताने. अशीच एक व्यक्ती भेटली, मी म्हटलं कसं काय आपलं? नाही म्हणाले, 50% काही कमी नाही, फक्त आता गावात माझा नंबर 1 मी केव्हा येईन श्रीमंताच्या बाबतीत एवढाच प्रयत्न आहे. कमी काही नाही, भरपूर आहे, पण आता प्रयत्न काय आहे की ज्या गावामध्ये मी राहतो त्या गावातल्या मंडळीने म्हणावं हे आमच्या गावातले नव्हे जिल्ह्यातले श्रीमंत, एवढाच प्रयत्न आहे. कशाकरता मी सांगितलं, सुफळ कुणाला वाटत नाही आज संसार. आणि हे महाराज मोठ्या कौतुकाने सांगतायत माझा संसार कसा झाला, आणि मायेला सांगतायत अगं कळलं का, जिला बरं वाटेल तिला, नाही का? अहो एखादीचा नवरा बरा नसेल ना आणि दुसरीचा जर बरा असेल आणि तिला जर सांगितलं की माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो तर तिला ऐकायला आवडत नाही ते. मग ती म्हणते माझा करत नाही तुझा कसा करतो, आता अवघडच आहे प्रश्न, नाही का? एखादी जी बायको एखादे जर ऐकत नसेल आणि दुसऱ्याने जर सांगितलं की माझी बायको माझी वाट बघत खिडकीत उभी राहते, ती म्हणली बाबा आमचं आयुष्य गेलं पण कधीच खिडकीत आली नाही ती, नाही का? माझं म्हणणं कळलं का? आली तरी सुखी नाही, नाही आली तरी सुखी नाही, कळलं तरी सुखी नाही, न कळलं तरी सुखी नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माये हे सखे हे जीवलगे मी तुला सांगते बघ माझा संसार सुफळ झाला, हो आनंद वाटला. हे बघा इथे नातं काही निराळं आहे, देवाचं काय अर्जुनाचं काय भक्ताचं काय ही नातीच निराळी आहेत, आणि हे नाती कळल्याशिवाय पुढचं कळत नाही बरं का? एक मी तुम्हाला सांगतो, भक्ताचं आणि देवाचं नातं काय ते कळू द्या. हे कुणाबद्दल बोलतायत? पांडुरंगाबद्दल बोलणार आहेत, तो त्यांचा सखा आहे आणि त्यांचे सखे हे आहेत. देवाला विचारलं तुला काय वाटतं, अर्जुना तो भक्तू तोच योगी तोच मुक्तू तो वल्लभामी कांतू ऐसा पडिये, काय उपमा दिली आहे बघा. अर्जुना तो भक्तू तोच योगी तोच मुक्तू, पुढची उपमा सगळ्यात कळस देऊन टाकली, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये, तो वल्लभा आहे आणि मी कांत आहे. वल्लभा कळलं का? पत्नीला वल्लभा म्हणतात आणि कांत म्हणजे पती, पत्नी हा वल्लभा, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. मला असं वाटतं देवाला एकमेव नातं कौतुकाचं वाटलं, पती पत्नीचं हे कौतुकाचं नातं आहे. हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे, हे येत थोकडे रूप करणे. कसं रूप करावं कसं सांगावं मला कळलं नाही, हे सुद्धा थोकडं आहे, पण शेवटी सांगताना काहीतरी उपमा द्यावी लागते ना म्हणून दिली. म्हणून आम्हा वेगी आली उपमा, ठाला विठ्ठला 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 विठ्ठला.